गणना अध्याय 3। जेव्हा परमेश्वर सिनाय पर्वतावर मोशेशी बोलला त्या काळचा अहरोन व मोशे याच्या वंशावळीचा इतिहास आता हा असा। अहरोनाच्या मुलांची नावे ही, नादाब हा प्रथम जन्मलेला व अबिहू, एलाजार व इथामार। अहरोनाचे हे पुत्र जे अभिषेक केलेले याजक होते, ज्यांना त्याने याजक पदात सेवा करण्यासाठी समर्पित केले, त्यांची नावे ही आहेत। परंतु नादाब व अबिहू परमेश्वराची सेवा करताना सिनाय रानात परमेश्वरापुढे अस्वीकारणीय अग्नी अर्पिला, तेव्हा ते परमेश्वरापुढे मरण पावले। त्यांना पुत्र नव्हते, म्हणून एलाजार इथामार हे आपला बाप अहरोन हयात असताना याजक होऊन परमेश्वराची सेवा करीत असत। परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला, लेवीच्या वंशाला आण आणि त्यांना अहरोन याचकासमोर त्यास मदत करण्यास हजर कर। अहरोन व सर्व मंडळी दर्शन मंडपामध्ये सेवा करीत असता लेवी लोक त्यांना मदत करतील। त्यांनी निवास मंडपात सेवा करावी। त्यांनी दर्शन मंडपामधील सर्व वस्तूंची काळजी घ्यावी आणि इस्रायल वंशांना निवास मंडपाच्या सेवेत त्यांना सामान वाहण्यास मदत करावी। अहरोन व त्याच्या मुलांना तू लेवींच्या हाती दे, इस्रायल लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना पूर्णपणे मदतीसाठी देण्यात आले आहे। अहरोन व त्याचे पुत्र यांची याजक म्हणून नेमणूक कर। त्यांनी याजक म्हणून आपले सेवेचे काम करावे। कोणी परका जवळ आल्यास त्यास जीवे मारावे। परमेश्वर मोशेशी बोलला, तो म्हणाला, पहा, मी इस्रायल लोकातील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी आता माझी सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकास निवडून घेत आहे। लेवी माझेच असतील, सर्वप्रथम जन्मलेले माझेच आहेत। मी मिसर देशात सर्वप्रथम जन्मलेल्यांना मारून टाकले। त्याच दिवशी इस्रायल लोकातील पुरुषांपैकी व पशूंपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरवले, ते माझेच आहेत, मी परमेश्वर आहे। परमेश्वर सिनाय रानात पुन्हा मोशेशी बोलला, तो म्हणाला, लेवी वंशातील जितके पुरुष व एक महिन्याचे किंवा त्याहून अधिक वयाचे मुले असतील, त्यांची त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर। मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यास झालेल्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्यांची गणती केली। लेवीच्या मुलांची नावे गेर्शोन, कहात व मरारी होते। गेर्शोनाच्या मुलांची नावे त्यांच्या कुळावरून ही आहेत, लिब्री व शिमी। कहाताचे पुत्र त्यांच्या कुळाप्रमाणे हे, अमराम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल। मरारीचे पुत्र त्यांच्या कुळाप्रमाणे हे, महली व मुशी। ही लेवी कुळातील घराणी होत। गेर्शोनापासून लिबनी व शिमी ही कुळे चालू झाली। ही गेर्शोनी कुळे या दोन कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष मिळून 7500 होते। गेर्शोन कुळांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे पश्चिमेच्या बाजूस पवित्र निवास मंडपाच्या मागे आपले डेरे दिले। लायलाचा मुलगा एल्यासाप हा गेर्शोनी घराण्याचा सरदार होता। दर्शन मंडपामधील निवास मंडप, तंबू आणि त्यावरील आच्छादन, दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा यांची निगा राखण्याचे काम गेर्शोनी लोकांवर सोपविण्यात आले। पवित्र निवास मंडप व वेदी यांच्या सभोवतीच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा, त्यांच्यासाठी लागणारे तणावे व इतर सामान यांची निगा राखण्याची जबाबदारी त्यांनी घेतली। कहाथापासून अमराम, इसहार हेब्रोन व उज्जियेल ही कुळे चालू झाली. ही कहाती कुळे. या कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष 8600 होते. पवित्र स्थानातील वस्तूंची निगा राखण्याचे काम कहाती कुळांना देण्यात आले. कहाती कुळांनी निवास मंडपाच्या दक्षिणेस आपली छावणी उभारली. उज्जियेलाचा मुलगा अलिसापान हा कहाती घराण्याचा पुढारी होता. पवित्र कराराचा कोष, मेज, दीपस्तंभ, वेद्या, पवित्र स्थानाची सेवेसाठी असलेली पात्रे, पडदा व इतर सर्व वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. अहरोनाचा मुलगा एलाजार याजक हा लेवी लोकांच्या पुढाऱ्यांचा पुढारी होता. पवित्र वस्तूचे रक्षण करण्याचे काम ज्यांच्यावर सोपवले होते त्या सर्वांवर देखरेख करणारा तो प्रमुख होता. मरारी पासून महली व मुशी ही घराणी चालू झाली. ही मरारी कुळे. या कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष 6200 होते. अबिहाईलाचा मुलगा सुरियेल हा मरारी घराण्याचा पुढारी होता. या कुळांना पवित्र निवास मंडपाच्या उत्तरेकडचा भाग दिला होता. तेव्हा त्यांनी तेथे आपली छावणी ठोकली. मरारी वंशातील लोकास पवित्र निवास मंडपाच्या फळ्या व त्यांचे सर्व अडसर, खांब व उथळ्या आणि पवित्र निवास मंडपाच्या फळ्यांशी निगडीत अशा सर्व वस्तूंची निगा राखण्याचे काम देण्यात आले. तसेच पवित्र निवास मंडपाच्या अंगणा सभोवतीचे सर्व खांब, त्यांच्या बैठका, उथळ्या, मेखा आणि तणाव्याचे दोर यांचीही देखभाल करण्याचे काम त्यांनी घेतले. मोशे, अहरोन व त्याचे पुत्र यांची छावणी दर्शन मंडपाच्या समोर असलेल्या पवित्र निवास मंडपाच्या पूर्वेस होती. इस्रायल लोकांच्या वतीने पवित्र निवास स्थानाच्या रक्षणाचे काम त्यांना देण्यात आले. सर्व इस्रायलाकरता त्यांनी हे काम केले. कोणी दुसरा पवित्र निवासस्थानाजवळ आल्यास त्यास जीवे मारावे असा त्यांना आदेश होता. लेवी वंशातील एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष यांची गणती करण्यास परमेश्वराने मोशे व अहरोन यांना सांगितले. तेव्हा पुरुष लेवीची एकूण संख्या 22,000 भरली. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांपैकी जितके प्रथम जन्मलेले एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष असतील त्यांच्या नावांची एक यादी तयार कर. आता मी इस्रायलाचे प्रथम जन्मलेले पुत्र व पुरुष घेणार नाही, त्याऐवजी मी परमेश्वर लेवी वंशाचे लोक घेईन. तसेच इस्रायल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या पशूंच्या ऐवजी लेवी लोकांच्या पशूंचे प्रथम जन्मलेले घेईन. तेव्हा मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. त्याने इस्रायल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वांची गणती केली. मोशेने प्रथम जन्मलेले एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे जे इस्रायल पुत्र व पुरुष होते त्यांच्या नावांची यादी केली. त्या यादीत 22,273 नावे होती. परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला. तो म्हणाला, इस्रायल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या ऐवजी तू लेवी लोक घे आणि इस्रायलांच्या पशुऐवजी लेवी लोकांचे पशु घे, कारण लेवी माझेच आहेत, मी परमेश्वर आहे. लेवी लोक 22,000 आहेत आणि इस्रायल लोकांच्या कुळात प्रथम जन्मलेले 22,273 आहे. म्हणजे इस्रायलातील प्रथम जन्मलेल्यांपैकी 273 पुत्र अधिक शिल्लक राहतात. त्यांना सोडवून घेण्यासाठी प्रत्येकाकडून पवित्र स्थानाच्या शेकेलाप्रमाणे 5-5 शेकेल घे. 1 शेकेल म्हणजे 20 गेरा. प्रथम जन्मलेल्यांच्या सोडवणुकीचे जे अधिक पैसे येतील तो पैसा अहरोन व त्याच्या मुलांना दे, आणि लेव्यांकडून ज्यांची खंडणी झाली त्यांच्याहून जे अधिक होते त्यांच्यापासून त्यांच्या खंडणीचा पैसा मोशेने घेतला. इस्रायलांच्या प्रथम जन्मलेल्याकडून त्याने जे पैसे घेतले अधिकृत पवित्र स्थानातील चलनाप्रमाणे मोशेने एकूण 1,365 शेकेल भरले. मोशेने खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या मुलांना दिले, जशी परमेश्वराने त्यास आज्ञा केली होती ती प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या वचनानुसार मोशेने केली.